त्या परमचैतन्याशी असलेलं आपलं नातं ज्ञात झालं की आपोआप व्यर्थ नात्यांची मोहमाया दूर होते. रामदासांनी हे जीवनाच्या आरंभीत जाणलं. रामदास स्वामी हे संचारी सत्पुरुष होते वाऱ्यासारखे. एखाद्या स्थळाचा मोहसुद्धा त्यांना बांधू शकला नाही. तिथं लौकिक नात्याची गोष्टच वेगळी. मरणाचे स्मरण असावे हा प्रेमळ चटका देऊन हरिभक्तीशी सादर व्हावे असा हितोपदेशही त्यांनी केला. सांगाती केवळ स्थूल सुखापुरतेच आहेत. त्यांच्या रागलोभात अमृतमय जीवन व्यर्थ गमावण्यापेक्षा आत्म्याचे अनुबंध ज्याच्याशी जडले आहेत त्या रामाशी नातं गुंफणं ज्याला कळलं तोच रामदासी झाला.
सुखाचे सांगाती सर्व हे मिळती. सुखाचे सांगाती सर्व हे मिळती. सुखाचे सांगाती सर्व हे मिळती. दुःख होता जाती दुःख होता जाती. निघोनिया सुखाचे सांगाती सर्व हे मिळती. जाती संकटाचे वेळे संकटाचे वेळे. निघोनिया जाती संकटाचे वेळे संकटाचे वेळे. संकटाचे वेळे संकटाचे वेळे. सुख होता मिळे समुदा. सुख होता मिळे समुदा. सुख होता मिळे सुख होता मिळे समुदा. सुखाचे सांगाती सर्व हे मिळती. सुखाचे सांगाती सर्व हे मिळती. दुःख होता जाती दुःख होता जाती. निघोनिया सुखाचे सांगाती सर्व हे मिळती. समुदाव सर्व देहाचे संबंधी. देहाचे संबंधी समुदाव सर्व देहाचे संबंधी देहाचे संबंधी
उपाधि
रामदासी सुखाते सांगाती सर्व मियती सुखाते सांगाती सर्व मियती दुख होता जाती दुख होता जाती निघोनिया सुखाचे सांगाती सर्व मिळती सुखाचे सांगाती सुखाचे सांगाती सुखाचे सांगाती सर्वही